श्रीराम, समर्थांच्या मनोबोधातला हा 20वा श्लोक आहे. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुख रे दुःख त्या बाळकासी. मागच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की सत्य ब्रह्माला विसरू नकोस आणि मिथ्या मायेच्या नादी लागू नकोस. वाचेन सत्य बोल, खोटं बोलू नकोस. पण जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान नाही, मी देह हे अज्ञान दूर होत नाही, तोपर्यंत वासना नष्ट होत नाहीत. आणि वासना आहेत तोपर्यंत पुन्हा जन्म, पुन्हा गर्भवास हे चालूच आहे. हा गर्भवास किती कठीण आहे हे लक्षात येऊन माणसाला सहजच वैराग्य उत्पन्न व्हावं अशी हा श्लोक पाहण्याची इच्छा दिसते. त्याच्यात समर्थ म्हणतायत, जन्माला येणाऱ्या बालकाला गर्भवासाचे 9 महिने अत्यंत कष्टदायक असतात. आईच्या गर्भामध्ये बालक खाली डोकं आणि पाय वर अशा स्थितीत असतो. सर्व बाजूने कोंडल्यामुळं ते तिथे उकडून निघतं. संत आपल्याला या दुःखद स्थितीची जाणीव करून देतात. जन्माला आल्यानंतर दात येण्यापासून दात पडेपर्यंत सर्व गोष्टी दुःखदायकच असतात. सुख पाहता जावा पडे, सुख थोडं आणि दुःख मात्र पर्वता एवढं. मुख्यतः आपण दुःखात जीवन जगतो आहोत याची जाणीवच माणसाला नसते. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. हे दासबोधातलं वचन ऐकून वाटतं की आपण मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत. हे अज्ञान कसं दूर करता येईल? आपण शांत, सुखी, समाधानी कसं होऊ हे पाहायचं आहे. गर्भात असेपर्यंत मी कोण आहे याचं ज्ञान असतं असं म्हणतात. आणि जन्म झाला की तो कोहम कोहम म्हणू लागतो. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी पुनरपी जननम पुनरपी मरणम असं जर नको असेल तर सद्गुरूंना शरण जा, साधना करून देहभावापलीकडे जा. मी कोण आहे याचं ज्ञान करून घ्या. तत्त्वम असी या महावाक्याचा बोध करून घ्या. सोहम बोधात या. मी देह नसून आत्माच आहे असा निश्चय करावा. आत्मबुद्धी निश्चयाची तेची जशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं समर्थाने ठामपणाने सांगितलं आहे. आता हा आत्मबोध झाला नाही तर काय होतं? तर पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या, त्याच्यात अडकतो जीव. आणि मग माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. हे जे मी, मला, माझं या विचारांच्या पोटी अतृप्त वासना आणि त्या पोटी वासनेच्या पोटी पुन्हा पुनर्जन्म, पुन्हा हा गर्भवास. मग त्या गर्भवासाचं भयानक वर्णन या श्लोकात त्यांनी केलं आहे. म्हणून ते म्हणतात यातून तू बाहेर पड असे संत आपल्याला सांगत असतात. म्हणून हा गर्भवासाचं जे वर्णन केलेलं आहे ते भयानक वर्णन आहे. त्यामुळे ते विचारून त्यातून आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेच मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ.